रुमाल अगदी सहज पद्धतीने मी पकडलेला आहे. असंच दारू आहे किंवा तंबाखू जे तुम्हाला व्यसन लागलेलं आहे ते पण तुम्ही अगदी सहज पद्धतीने पकडलेलं आहे. पकडताना तुम्हाला अजिबात त्रास झालेला नाही, कारण तुमच्याकडे पैसे नसताना सुद्धा तुमच्या मित्राने त्यावेळेला तुम्हाला पैसे देऊन किंवा त्याच्या पैशाने तुम्ही ते व्यसन घेतलेलं आहे. किंवा आतापर्यंत अशी अवस्था आहे की त्याने फुकट मध्ये तुम्हाला दिलेलं आहे सगळं, परंतु पहा सहज पकडलेलं आहे तुम्ही ते व्यसन. तुमच्या हातामध्ये इतकी प्रचंड शक्ती आहे, तुमच्या मनामध्ये एवढी प्रचंड शक्ती आहे की ते तुम्ही व्यसन सोडू शकता जसं मी हा रुमाल सोडत आहे. रुमाल सोडणं जसं माझ्यासाठी इतकं सहज गेलं, मी पकडलेलं आहे मी सोडलं, सोडलं तर मुक्त झाले ना. ज्यावेळेला रामदास स्वामींच्याकडे सुद्धा एक अशी व्यक्ती आली आणि ती म्हणते की स्वामी एवढं तुम्ही मला छान मार्गदर्शन करता, एवढं समाजाला मार्गदर्शन करता, पण माझे काही केल्या दारू सुटत नाही, काय करू बरं. तर रामदास स्वामी म्हटले असं का, ठीक आहे तू उद्या ये माझ्याकडे बरं, मी शेतामध्ये उद्या जाणार आहे तू ये. तर त्यावेळेला शेतामध्ये त्यांनी तो व्यक्ती गेला आणि पाहिलं तर काय, स्वामी एका फांदीला असं उलट स्वतःला टांगून घेतलेले आहेत. स्वामीजी हे काय करायला लागलेले आहात, अरे वाचवा रे वाचवा मला कुणीतरी वाचवा, स्वामीजी ओरडायला लागले, वाचवा रे वाचवा मला कुणीतरी, कारण या फांदीनं मला खूप घट्ट पकडून ठेवलेला आहे. तो व्यक्ती इतका हसायला लागला, अहो संपूर्ण जगाला ज्ञान देणारे तुम्ही तत्वज्ञानी, तुम्ही फांदी सोडा ना, तुम्ही फांदी सोडाल तर जरूर त्याच्यातून मुक्त व्हाल. स्वामींनी सुद्धा फांदी सोडली, खाली आले आणि त्याला हाच उपदेश केला की बाबा रे मला तुला हे सांगायचंय की तू ह्या व्यसनाला पकडलेला आहेस, व्यसनानं नाही तुला पकडलेलं. दारू तंबाखू बिड्या ह्या काय आमच्या मागणं पळत आले नाही आहेत की मला घ्या म्हणून. आम्हीच तिथपर्यंत गेलेले आहोत, आम्हीच ते घेतलेले, आम्ही पकडलेलं आहे तर आमच्यामध्ये ही ताकद आहे. आणि त्या व्यक्तीला सुद्धा ती समज आली आणि त्या क्षणापासून तो व्यक्ती त्यांचा शिष्य बनला. बांधवानो चला ह्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी ईश्वर पिता ह्या क्षणाला, कारण सतयुग त्रेतायुग द्वापरयुग कलियुग पास होऊन आता एक संगमयुग सुरू आहे. संगमयुग अर्थात कलियुगाचा अंत आणि सतयुगाची सुरुवात. आणि या संगमयुगामध्ये ईश्वर पिता सांगतात की बच्चे छोडो तो छुटे, छोडो तो छुटे, सोडाल तर सुटेल, तुम्ही सोडलाच नाही, तुम्ही जर घट्ट पकडून बसलात तर सुटणार नाही. दे दान तो छुटे ग्रहण, हे जे काम क्रोध लोभ मोह अहंकाराची व्यसना विकार आहेत आणि त्याचबरोबर तंबाखू दारू गांजा भांग चरस बेडी सिगरेट पान गुटखा ही जी व्यसन आहेत, ह्या व्यसनांना जर आम्ही सोडलं तरच हे सुटणार आहेत, अन्यथा नाही. तर या राक्षसापासून व्यसनांच्या मुक्त होण्यासाठी लाखो करोड रुपयाचा जो काही चुराडा आज ह्याच्यामध्ये व्हायला लागलेला आहे, किंवा विशेष आमची ही तरुण पिढी विशेष ह्याच्यामध्ये जी बर्बाद व्हायला लागलेली आहे, ह्याच्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर याला एकमात्र आणि एकमात्र हाच उपाय आहे, राजयोग. राजयोग ही अशी ही प्रक्रिया, सुंदर प्रक्रिया आहे. योग अर्थात स्वतःला समजणं मी कोण आहे, योग अर्थात द लवफुल लिंक ऑफ सोल विथ ए सुप्रीम सोल, अतिशय प्रेमानं स्वतःला एक अति पॉइंट ऑफ लाईट अति सूक्ष्म ज्योत समजून आत्मा समजून परमपिता परमेश्वराची भगवंताची आठवण करणं यालाच राजयोग म्हटलेलं आहे. हे शरीर, या शरीर म्हणजे एक आपलं मंदिर आहे आणि या मंदिराला चालवणारी मी आत्मा देवता आहे. पहा बांधवानो, एका आमच्या राजयोगी बांधवाने हा एक छान अनुभव सांगितला बंधून की ज्या वेळेला मी या ब्रह्मकुमारी विद्यालयात आलो, सुरुवातीलाच बहिणजींनी सांगितलं की मंदिरामध्ये कुठल्याही प्रकारचा पण नैवेद्य जो आहे देवतांना दारू तंबाखूचा नाही लावत, सिगरेटचा नाही लावत नैवेद्य, पण छान छान पोळीचा वगैरे लावतो ना, गोड पदार्थांचा लाडू ह्याचाच आपण जिलेबीचाच नैवेद्य लावतो. आणि ह्या शरीराला मात्र, ह्या मंदिराला मात्र आम्ही काय काय भोग लावायला लागलेले आहोत, प्रसाद जो आहे तो कशा कशाचा चढवतो, मांसाहार करतो, त्याचबरोबर ही व्यसना करतो, तर आम्ही हे शरीर पूर्णपणे जसं की नष्ट बर्बाद करत आहोत. आणि हे शरीर नसून मी एक आत्मा आहे, हलकी हलकी अतिशय सूक्ष्म चमचम चमकणारा मी एक सितारा आहे, एकदम लाईट हलका आहे, हे ज्या वेळेला त्या बांधवाने ऐकलं एका सेकंदात त्याची सगळ्या प्रकारची व्यसन सुटलेली आहेत. अर्थातच त्यावेळेला शक्ती ईश्वर पित्याने त्यांना दिलेली आहे. तर हा जो राजयोग आहे, हा राजयोग शिकण्यासाठी आपण जरूर जरूर प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाशी संपर्क करा, कारण स्वतःला आत्मा समजल्याशिवाय आणि हे शरीर एक मंदिर आहे, शरीरापासून एकदम आपण वेगळी शक्ती आहोत आणि स्वतःला शक्ती समजल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं मनोबल वाढत नाही. आणि म्हणून मन ही पॉवर आहे, आपली शक्ती आहे. त्या मनाला जर आपण चांगल्या डायरेक्शनने जर घेऊन गेलो, दिशा जर आपण चांगली त्याला दिली, तर डेफिनेटली आपण या व्यसनातून मुक्त होतो. व्यसनातून मुक्त होणं अजिबात अवघड नाही आहे, एकदम सोपं आहे. आणि त्यासाठी राजयोगाची जी काही विधी आहे, जो सत्संग आहे, जो चांगला संघ आहे, तो आपण करूया. त्याचबरोबर हे मुलं आपली का बरं व्यसनांच्या अधीन जातात, त्यासाठी आई वडिलांनी पण लक्ष दिलं पाहिजे. आई वडिलांनी जास्तीत जास्त वेळ आपल्या मुलांच्यासाठी दिला पाहिजे. कारण केवळ त्यांना खायला प्यायला दिलं, त्यांचं पालन पोषण केलं, त्याला शाळेमध्ये पाठवलं म्हणजे त्यांचं सगळं काही झालं असं नाहीये. एखाद्या दोन मुलं आहेत, एखाद्या मुलाला तो खूप हुशार आहे आणि तो सगळं ऐकतो म्हणून आईने जास्त त्याला प्रेम दिलं आणि छोट्याला नाही प्रेम दिलं, किंवा मोठ्याला प्रेम नाही दिलं, छोट्याला जास्त दिलं, तरी सुद्धा एक कुठेतरी मनामध्ये त्यांची ही भावना निर्माण होते की आई आपल्याला किंवा पप्पा आपल्याला जास्त प्रेम देत नाहीत. आणि मग ते असं एक प्रेम शोधण्यासाठी म्हणा किंवा एक स्वतःला आपुलकी शोधण्यासाठी ही मुलं भटकत राहतात आणि हळूहळू मग ह्या व्यसनांचे अधीन होतात. शोधण्यासाठी म्हणा किंवा एक स्वतःला आपुलकी शोधण्यासाठी ही मुलं भटकत राहतात आणि हळूहळू मग ह्या व्यसनांचे अधीन होतात. आणि म्हणून पालकांनी सुद्धा आपल्या मुलांच्या वरती लक्ष ठेवलं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे पालकांनी स्वतः मुलांच्या पुढे एक आदर्श बनलं पाहिजे. पालक जर स्वतः दारूचा प्याला घेऊन मुलाला म्हणत असेल जेस माय डिअर सन, तर याला काहीच अर्थ राहणार नाही. पालकांनी आई वडिलांनी सुद्धा आई जर मिसरी लावत असेल तंबाखूची, किंवा पप्पा जर असं बिडी सिगरेट ओढत असतील, किंवा असं हे व्यसन जर करत असतील, तंबाखू खात असतील, मुलांना आणायला सांगत असतील, अतिशय हे चुकीचं आहे. आणि म्हणून सर्वप्रथम आई वडिलांनी आपल्यावरती आपल्या मुलांच्या पुढे आदर्श स्वतःचा निर्माण करावा. कारण ज्यावेळेला एका छोट्या बाल सुधार ग्रहामध्ये आमचं जाणं झालं, त्यावेळेला आम्ही एका छोट्या मला वाटतं 12-13 वर्षाच्या मुलाला मी विचारलं, बाळा तू इथं का आलायस? तर त्याने सांगितलं की ताई माझा वडील ड्रिंकर, खूप ड्रिंक पिणारा. आणि एक दिवस काय झालं की माझ्या एवढं कष्ट करून एवढं आम्हाला भाजी भाकरी खायला घालायची, एक दिवस त्यानं माझ्या आईला खूप मारलं, पैसा दे दारूसाठी, पण आईने अजिबात पैसा दिला नाही. तर त्याच्या आईला तो जो मार देत होता तो मला सहन झाला नाही. आणि माझ्या आईला का मारत आहे म्हणून मी जवळच एक कोयता होता, त्या कोयत्याने सपासक त्याच्या अंगावरती वार केले. ताई मला वाटलं नाही की माझा बाप मरेल, पण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, तडकाफडकी तो मरून गेला. माझ्या आईनं मला आणखीन मार द्यायला सुरुवात केली. माझं अरे कसं ते होतं कुंकू, भले त्या कुंकूला ग्रहण लागलेलं होतं, पण कसंही ते कुंकू होतं, माझं सौभाग्याचं लेणं होतं, ते पण तू पुसून टाकलं चालताव घरातून, म्हणून तिनं मला पोलिसांच्या स्वाधीन केलं. आज मला इथं पोलीस सुधारण्यासाठी आणलेले. ताई दोष कुणाचा आहे? मला माझा बाप नको होता का? बापाची छत्रछाया नको होती का? माझ्या आईला आईचं सौभाग्य तिचं टिकून राहावं असं मला वाटत नव्हतं का? पण एक वेळ असा आला, प्रसंग असा आला, त्या प्रसंगामध्ये त्याच्या मुखल्यानं तो प्रयोग केला. समाजामध्ये आज अशी लाखो करोड अशी उदाहरणं घडत आहेत की ज्यामध्ये संपूर्ण शरीर, कुटुंब, समाज नष्ट होत निघालेला आहे. आणि म्हणून कुठेतरी आपण थोडा अंतर्मुखी होऊया आणि खऱ्या अर्थाने या व्यसनातून मुक्त होण्यासाठी आपण प्रतिज्ञाबद्ध होऊया. आणि जो आज परमेश्वर पिता आम्हाला प्रचंड शक्ती देत आहे की या शरीर मंदिराला सांभाळण्यासाठी, ही देणगी सांभाळण्यासाठी ईश्वर पिता आपल्याला शक्ती देत आहे. सहनशक्ती आहे, सामावून घेण्याची शक्ती आहे, एखाद्या परिस्थितीला ओळखण्याची शक्ती आहे, निर्णय शक्ती आहे, एकमेकांना मदत करण्याची शक्ती आहे. एखाद्या व्यक्ती जर व्यसनातून मुक्त होण्याचा प्रयत्न करत असेल तर जरूर मला त्याला मदत केली पाहिजे. आणि असं जर प्रत्येक कुटुंबियांनी जर किंवा प्रत्येक मित्र मंडळींनी सुद्धा, अशी जी मंडळी आहेत की जी व्यसनांच्या अधीन आहेत आणि मला ही व्यसन करायला शिकवत आहे, तर त्या मंडळींना सुद्धा त्या व्यसनातून मुक्त करण्याची ताकद आपल्यामध्ये आली पाहिजे. आणि त्यासाठी राजयोग हाच एक सर्वोत्तम उपाय आहे. त्याचबरोबर समाजामध्ये खूप लोक असं म्हणतात की हे प्रोडक्शन बंद करून टाका ना, तुम्ही गव्हर्नमेंटला शिकवायला जा ना, आम्हाला कशाला शिकवताय हे बंद खाऊ नका वगैरे. हे जर झालंच नाही तर व्यसन मिळालंच नाही तर आम्ही काय खाणार आहे. परंतु आम्ही हाही बघितला ज्यावेळेला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं हे जाहीर केलं की आजपासून गुटखा बंद आहे, गुटखा कुणीही खायचा नाही, गुटख्याला बंदी आली. परंतु महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं बंदी घातल्यानंतर बघितलं आम्ही आजूबाजूच्या राज्यातून आमच्या ह्या बांधवानी, पराक्रमी बांधवानी ती गुटखा मिळवला आणि येन केन प्रकारानं गुटखा खायला बंद केला नाही, त्यांनी सुरुवातच केली होती. अगदी दारूच्या बाबतीत सुद्धा असं म्हणेन, खूप लोक म्हणतात की मोठे मोठे नेते मंडळी जे आहेत ज्यांचे कारखाने आहेत आणि ज्यांच्या कारखान्यामध्ये साखर कारखान्यामध्ये ही दारू बनती ते बंद करून टाका. आता साखर कारखान्यामध्ये दारू बनते, प्रॉडक्शन बनते, याला कारण हे आहे की थोडी डिमांड वाढायला लागलेली आहे म्हणून ते पण वाढवायला लागलेले आहेत आणि त्यांना पैसा मिळत आहे. किंवा जे वाढवतायत करतायत ते दारू पिणारे आहेत मंडळी, पहा त्यांना समजायला पाहिजे आपण काय केलं पाहिजे. भले ही लोक वाढवायला आलेत प्रॉडक्शन, मी जर घेतलंच नाही तसेच केला नाही, प्रत्येक भारतीय नागरिकांनी जर ठरवलं की मला कुठल्याही प्रकारची दारू प्यायची नाही, तंबाखू खायची नाहीये, सिगरेट प्यायची नाहीये किंवा बिडी ओढायची नाहीये, जर डिमांडच बंद झालं प्रोडक्शन सुद्धा ऑटोमॅटिकली बंद होऊन जाईल. आणि म्हणून आम्ही गव्हर्नमेंटला काही सांगायला जाणार नाही की तुम्ही हे बंद करा, कारण गव्हर्नमेंटच्या हातामध्ये काय आहे. भले सरकार मान्य दारू दुकान सुद्धा आपल्याला दिसतं, परंतु गव्हर्नमेंट त्याच्या त्याच्या पद्धतीने ते करत आहे. महसूल खात्यामध्ये त्याला खूप छान पद्धतीनं मदत होतीये म्हणून ते करत आहे. परंतु आम्ही नागरिकांनी थोडासा विचार करणं गरजेचं आहे. जर व्यसन जर आम्ही केलंच नाही तर कुठल्या प्रकारचं त्याचं प्रोडक्शन होणार नाही. अदरवाईज अक्षरशः असं होईल की पाताळामध्ये जरी दारू असेल तरी आमचा हा दारूला काय करेल, शोधून काढेल आणि पिल. परंतु आम्हाला हे करायचं नाही. सगळीकडे उत्पादन आहे, कुठेही असेल जगाच्या पाठीवर, तिथून ते लोक आणतील आणि पितील. परंतु जर प्रत्येक नागरिकाने जर अगदी दृढ निश्चय केला की मी बदलणार. आणि यासाठी मी छोटीशी आपल्या टीटीव्हीचे उदाहरण सांगेन. एक छोटी टीटीव्ही होती आणि त्या टीटीव्हीनं महासागराच्या किनारी आपली अंडी घातलेली असतात. पण ज्यावेळेस ती दाणा पाणी शोधण्यासाठी बाहेर गेली, तिने येऊन पाहिलं की आपली आपल्या घरामध्ये आपली अंडीच नाही आहेत, गायब झालेली आहेत. काय झालं असेल, घरटं कुठे गेलं, घरटं पण मिळत नाही, अंडी तर नाहीच आहेत. आता काय करायचं, ती पाहते कुठेही काही शोधून तिला मिळत नाही. शेवटी तिच्या लक्षात येतं की ही सागरानं खाल्लेली असतील. ती म्हणते सागराला, हे सागर दादा माझी अंडी मला परत कर, माझं घरटं मला परत कर. सागर इतका उन्मत्त झालेला होता, तो म्हणता मुळीच रे, मुळीच मी देणार नाही. ती इतक्या विनवणी करती, विनवणी करून करून सुद्धा ज्या वेळेला काहीच सागर ऐकत नाही त्यावेळेला ती दृढ निश्चय करते, हे सागरा जोपर्यंत माझं मला घरटं मिळत नाही, माझी अंडी मला मिळत नाही, तोपर्यंत मी माझा चैनचा श्वास घेणार नाही, मी तुला आठवल्याशिवाय राहणार नाही. सागर खदाखदा हसायला लागला, ही चिमुरडी मला काय आठवणार आहे, मी तर एवढा महासागर आहे, अथांग पसरलेला सागर आहे. परंतु तिने मागचा पुढचा विचार केला आणि सरळ एका चोचीतून आपल्या पाणी थोडंसं घ्यायची आणि वाळूवरती नेऊन टाकायची, पाणी थोडंसं घ्यायची, जेवढं जेवढं होईल तेवढं, सकाळपासून दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत हा सातत्यानं नित्यक्रम चालू झाला. एक दिवस तिथून एक गरुड निघालेला होता. तो गरुड म्हणतो की टीटीव्हीला, हे ताई तू काय करायला लागलेली आहेस हा? तर ती सांगते की काय करू गरुड दादा, ह्या महासागरानं, ह्या घमेंडी गर्विष्ठ महासागरानं माझी अंडी खाल्लेली आहे, माझं घरटं खाल्लेलं आहे, मला ते पाहिजे, तो द्यायला तयार नाही आहे. पहा त्यावेळेला तो गरुड म्हणतो, हे महासागरा तुला माहित आहे मी कोण आहे, मी विष्णूचं गरुड वाहन आहे, एका सेकंदामध्ये मी पाहिजे तर तुला सुद्धा नष्ट करू शकतो. आणि विष्णूंचं आव्हान करतो तो, विष्णूही तिथे हजर होतात आणि विष्णू ज्यावेळेला सांगतात की सागराला अंडी परत कर, सागर अंडी घरट परत करतो. पहा हा आहे टीटीव्हीचा दृढ निश्चय. आणि म्हणून हा दृढ निश्चय आज आपण करूया, दृढता आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्ये पक्की करूया. आणि जो या दोन्ही भुवयांच्या मध्ये जी आत्मा आपली आहे, जे एकदम स्वच्छ आहे, पवित्र आहे, निर्मळ आहे, शांत आहे, शक्तिशाली आहे, त्या आत्म्यावरती स्वतःचा फोकस करूया, स्वतःला लक्ष स्वतःचं केंद्रित करूया. आणि जेवढं आपलं आत्मबल मनोबल आपण वाढवू, आत्मपरीक्षण करू, स्वपरिवर्तन करू, तेवढंच विश्व परिवर्तन होईल. आणि म्हणून मी जर स्वतःला बदलले, आपण जर स्वतःला व्यसनातून मुक्त केला तर एक ही एक भारत देशासाठी, भारत मातेसाठी आपण केलेलं बलिदान आहे, जे आमचे आज का युद्धावरती किंवा बाउंड्रीवरती आज भारत देशाच्या जे अनेक अनेक सैनिक आज तिथे उपस्थित राहून आपल्या शिवाची पर्वा न करता त्या ठिकाणी आपलं सेवा देत आहेत आणि आपल्या प्राण्याची आहुती देत आहेत, आत्मबलिदान करत आहेत, त्यांच्या पुढे आमचं हे स्वतःचे छोटी छोटी व्यसन जी आहेत ती काहीच नाही आहेत. आणि म्हणून भारत मातेला ह्या व्यसनाच्या गुलामगिरीतून जर मुक्त करायचं असेल तर ते तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळूनच करायचं आहे. आणि म्हणून आपण सगळेजण एक होऊया आणि या दृढ प्रतिज्ञेमध्ये मधून आपण आपल्या भारत देशाला व्यसनातून मुक्त करूया. कारण पुन्हा परमपिता परमात्मा निर्व्यसनी तणावमुक्त चारित्र्य संपन्न भारत देशाची निर्मिती करत आहेत आणि या निर्मितीमध्ये आपण सर्वांनी सहयोग देऊया. ओम शांती.
सकाळी ईटीव्ही वर पहा 5:30 ते 6 ब्रह्माकुमारीची प्रस्तुती जीवनमूल्य आणि रविवारी भरपूर मनोरंजन दिव्य सांस्कृतिक गीत आणि नृत्यांचा कार्यक्रम दिव्य दर्शन प्रस्तुती ब्रह्माकुमारी।